बादशाह का ये अमेजिंग सा ट्रैक मेरा बज़ मुझे जीने ना दे। फिलहाल बज़ तो चल रहा है इस साल के इलेक्शंस का, जिसका रिजल्ट ऑलरेडी अनाउंस हो चुका है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ गई है यहाँ पर। आणि आज आपण टॉवेल बद्दल बोलतोय, वर्ल्ड टॉवेल डे आपण आज सेलिब्रेट करतोय। प्रशांत ने मला आत्तेकडे व्हॉट्सअप वरती मेसेज केला आहे, त्यांनी असं सांगितलंय की टॉवेल हा असा एक म्हणजे कपडा असतो किंवा आपल्या आयुष्यातला असतो जो आपण प्रत्येक वेळी विसरतच असतो। जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते ना की आपण पाहुण्यांच्या घरी जातो आणि मग तिकडे कसं आहे, आपण म्हणजे असे आपले आतले आंघोळीचे कपडे वगैरे जे असतात ज्याला इनरवेअर्स वगैरे आपण म्हणत असतो, ते कसं आपण ते प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये वगैरे टाकतो आणि मग छान ते आपण ट्रॅव्हल करताना सुद्धा ओले असले काय कसे असले काय घेऊन जातो, प्लास्टिकच्या बॅग्स बंदी असल्या तरी सुद्धा। पण टॉवेल तितका ओला नसतो ना, मग आपण छान तो कुठेतरी वाळायला घालतो, निघे निघेपर्यंत आपल्याला वाटतं की तो वाळेल टॉवेल, पण तसं होत नाही। तो टॉवेल जिथे गेलेलो असतो ना आपण त्यांच्याच घरी विसरून जातो, असं बऱ्याचदा होतं। प्रशांत म्हणाला आहे की त्यांनी आत्तापर्यंत जितक्या ठिकाणी गेला ना तो प्रत्येक वेळी लक्षात ठेवतो की यार नाही यावेळेस टॉवेल बांधून घ्यायचा आहे सोबत, आपल्याला विसरायचं नाहीये। तरी सुद्धा कितीही म्हटलं तरी सुद्धा तो टॉवेल विसरतो आणि आत्तापर्यंत ऑलमोस्ट 10-12 टूर्स केल्यात त्यांनी आणि त्याच्यामध्ये तो 10-12 टॉवेल्स तसे विसरून आलाय। आय विश प्रशांत नेक्स्ट टाइम ना तुझा टॉवेल तू नीट कमरेलाच बांधून ठेव, म्हणजे सोबत ठेव आणि विसरू नको। तुमच्या टॉवेलची काय स्टोरी आहे तुम्ही मला सांगू शकता आता सोशल मीडियावरती RJ मेहक 935 फॉलो करा आणि तिकडे सांगा तुमच्या टॉवेलची काय स्टोरी आहे, तुमचा फेवरेट टॉवेल कुठला आहे। साथ ही में जरा मोबाईल अपने हाथ में ही रखना, कुछ इम्पॉर्टेंट सा काम करना है आपको उस मोबाइल के साथ, बताऊंगी थोड़ी देर के बाद। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।